नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. गेल्या दशकभरात योग ही जगभरातल्या कोट्यवधी लोकांची जीवनशैली झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा. पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रमात मुख्यमंत्र्यांसह वारकऱ्यांचा सहभाग. मराठवाड्यात योगाभ्यास शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियानाचा 6वा टप्पा राबवण्याचा निर्णय. सृजनशील सांस्कृतिक रेडिओ महोत्सवात आशा भोसले रेडिओ पुरस्कार प्रदान. पंडित विश्वनाथ ओक यांचा गौरव. आणि इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारत 262 धावांनी आघाडीवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या दशकभरात योग ही जगभरातल्या कोट्यवधी लोकांची जीवनशैली झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम काल आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी सामाजिक समरसतेची भारताची भूमिका मांडतानाच जगभरात सध्या असलेल्या तणावातून योग साधनाच आपल्याला शांततेचा मार्ग दाखवते असं नमूद केलं. ते म्हणाले,
भारत की संस्कृती हमें सिखाती है सर्वे भवन्तु सुखिनः, यानी सभी का कल्याण ही मेरा कर्तव्य है. मैं से हम की ये यात्रा ही सेवा, समर्पण और सह अस्तित्व का आधार है. यही सोच सामाजिक समरसता को बढ़ावा देती है. आज पूरी दुनिया किसी न किसी तनाव से गुजर रही है. ऐसे में योग से हमें शांति की दिशा मिलती है.
मुंबईत राजभवनात झालेल्या योगसत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात राज्य सरकारच्या पुढाकारानं घेण्यात आलेल्या भव्य वारकरी भक्तियोग उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नागरिक तसंच वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. यावेळी वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
जागतिक योग दिनाच्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो. योग विद्या जी आपली प्राचीन संस्कृती आहे, जी आपली जीवन पद्धती आहे, ती योग विद्या, ती योग आणि आसनं ही जगभरात पोहोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योग आसनाचं काम किंवा योगासन करण्याचा प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत.
सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या 100 पर्यटन स्थळांवर आणि 50 सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं. दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला.
छत्रपती संभाजीनगर इथं बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्मारकाच्या प्रांगणात योगाभ्यास करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. शहरात अनेक ठिकाणच्या योग शिबिरांमध्ये नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलावर योगासनांचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. योग अभ्यासक मनोज लोणकर, सुनीता मोटाळे, ज्ञानेश्वर ठोंबरे आदींनी उपस्थितांकडून प्राणायाम तसंच योगासनं करून घेतली. बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलावर योग शिबिर घेण्यात आलं. धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी तसंच शारीरिक आणि मानसिक क्षमता कायम राखण्यासाठी दररोज योगासनं करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं. शहरातून योग दिंडी आपल्या दारी हा उपक्रमही आज राबवण्यात आला. नांदेड इथं भक्ती लॉन्सवर झालेल्या योग शिबिरात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभागी होत योगाभ्यास केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पोलीस कवायत मैदानावरही योग शिबिर घेण्यात आलं. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या योगाभ्यास शिबिराला नागरिकांनी मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिला. जवळपास 5,000 नागरिक यात सहभागी झाले. आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनीही या शिबिरात सहभाग घेत योगासनं केली. परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर योग शिबिर घेण्यात आलं. नागरिक मोठ्या उत्साहानं या शिबिरात सहभागी झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही योग साधना शिबिर घेण्यात आलं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर योगाभ्यास करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक नागरिक यात उत्साहानं सहभागी झाले. धाराशिव इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात भव्य योग शिबिर घेण्यात आलं. पतंजली योग समितीचे राम ढेरे यांनी योग प्रात्यक्षिक दाखवली तर अनुरत नागटिळक यांनी योगासनांविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी नागरिकांनी दररोज योगाभ्यास करावा असं आवाहन केलं. विभागातल्या सर्व शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध संस्था संघटनांच्या वतीनंही आज योग शिबिरांच्या माध्यमातून 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6वा टप्पा राबवण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. नोंदणी केलेल्या 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 27,895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 31 मार्च 2026 पर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. इस्रायल इराण युद्धात हस्तक्षेप करत अमेरिकेनं इराणच्या 3 अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर याबाबत माहिती दिली. हल्ला केल्यानंतर सर्व विमानं परतल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याबाबत थोड्याच वेळात ट्रम्प जाहीर संबोधन करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव काल मुंबईत घेण्यात आला. या महोत्सवात 5 रेडिओ संवादकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या हस्ते यावेळी आशा रेडिओ गौरव पुरस्कार तसंच महाराष्ट्र भूषण आशा भोसले पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पंडित विश्वनाथ ओक यांना आशा रेडिओ भोसले पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आशा भोसले यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आकाशवाणीची सांकेतिक धून गाऊन दाखवली तसंच आपल्या कारकिर्दीत आकाशवाणीनं दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नव्या पिढीला जुनं संगीत ऐकवणं गरजेचं असल्याचं मत आशा भोसले यांनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
मला असं वाटतं की नवीन रेडिओवर जुनी चांगली गाणी लावायला पाहिजे का, कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तऱ्हा आहे ती सुधारली पाहिजे, ती आपली झाली पाहिजे, इंडियन म्युझिक आलं पाहिजे आणि त्यामुळं आपलं म्युझिक राहील आणि मुलं क्लासिकल शिकायला लागतील असं करायला पाहिजे.
आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं मानाच्या 10 पालख्यांसोबतच येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांनुसार 2,80,00,000 रुपयांचं अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या निधी वाटपामुळे कोणत्याही लाभार्थी घटकावर अन्याय झालेला नाही असा निर्वाळाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं दिला आहे. शेगाव इथून निघालेल्या संत गजानन महाराज पालखीचं काल दुपारच्या सुमारास परळीहून अंबाजोगाई शहरात आगमन झालं. पालखी आज सकाळी लोखंडी सावरगाव मार्गे पंढरपूरकडे रवाना होईल. संत नावदेव महाराजांची पालखी काल परभणी जिल्ह्यात दाखल झाली. नरसी इथून निघालेल्या या पालखीचं नांदगाव आणि त्रिधारा इथं स्वागत करण्यात आलं. पालखी आज सकाळी गंगाखेडकडे मार्गस्थ होईल. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारत 262 धावांनी आघाडीवर आहे. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान संघाच्या 3-2 धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराहनं हे 3 बळी घेतले. त्यापूर्वी भारतानं आपल्या पहिल्या डावात 471 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 147 आणि उपकर्णधार ऋषभ पंत 134 धावा करून बाद झाले. पॅरिस डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोपडा अव्वल ठरला. नीरजनं 88.16 मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. जर्मनीचा आघाडीचा भालाफेकपटू ज्युलियन वेबर 87.88 मीटर अंतरावर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हवामान. राज्यात कोकण घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड या 4 जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गेल्या दशकभरात योग ही जगभरातल्या कोट्यवधी लोकांची जीवनशैली झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठवाड्यात योगाभ्यास शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सृजनशील सांस्कृतिक रेडिओ महोत्सवात आशा भोसले रेडिओ पुरस्कार प्रदान. पंडित विश्वनाथ ओक यांचा गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.